इब्री लोकास पत्र अध्याय 8.
आमच्या सांगण्याचा सारांश हा आहे की स्वर्गामध्ये राजाधिराज जो ईश्वर त्याच्या राजासनाच्या उजवीकडे बसलेला असा प्रमुख याजक आपल्याला आहे. तो पवित्र स्थानाचा व मनुष्याने नव्हे तर प्रभूने घातलेल्या खऱ्या मंडपाचा सेवक आहे. प्रत्येक प्रमुख याजक दाने व यज्ञ पशु ही अर्पावयास नेमिलेला असतो. यास्तव त्याजवळ ही अर्पिण्यास काहीतरी असणे अगत्य आहे. तो जर पृथ्वीवर असता तर याजकच नसता, कारण नियमशास्त्राप्रमाणे दाने अर्पिणारे याजक आहेत. ते स्वर्गीय वस्तूंची प्रतिमा व छाया यांची सेवा करीतात. त्याप्रमाणे मोशेही मंडप करणार होता तेव्हा त्याला ईश्वरी आदेश मिळाला, त्यात
पर्वतावर तुला दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे सर्व वस्तू बनविण्याची सावधगिरी ठेव असे तो म्हणतो.
आता ज्यापेक्षा अधिक चांगल्या वचनांनी स्थापिलेल्या अधिक चांगल्या कराराचा मध्यस्थ तो आहे, त्यापेक्षा तितकी अधिक श्रेष्ठ सेवा त्यास मिळाली आहे. कारण तो पहिला करार निर्दोष असता तर दुसऱ्याकरिता ठिकाण शोधण्यात आले नसते. लोकास दोष लावून तो म्हणतो,
परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहेत की त्यात इस्रायलाचे घराणे व यहुद्याचे घराणे यांच्या बरोबर मी नवा करार करीन. मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यास मिसर देशातून बाहेर आणले. तेव्हाच्या कराराप्रमाणे हा करार भावयाचा नाही, कारण माझ्या कराराप्रमाणे ते राहिले नाही आणि मी त्यांची उपेक्षा केली असे प्रभू म्हणतो. तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्रायलच्या घराण्याशी जो करार मी करीन तो हा, मी आपले नियम त्याच्या अंतर्यामी ठेवीन आणि ते त्यांच्या हृदयपटावर लिहीन आणि मी त्यांना देव असा होईन आणि ते मला माझे लोक असे होतील. तेव्हा प्रत्येक जण आपल्या ग्रामबंधूस, प्रत्येक जण आपल्या बंधूस परमेश्वराला ओळखा असा बोध करणार नाही, कारण त्यातील लहानापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील. कारण त्यातील अधर्माविषयी क्षमाशील होईल आणि त्यांची पापे मी यापुढे स्मरणार नाही.
त्याने नवा असे म्हटल्याने पहिल्याला जुने केले आहे आणि जे जुने व जीर्ण होत आहे ते नाहीसे होण्याच्या लागास आले आहे.